आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिएन्नात ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांच्याशी चर्चा। ऑस्ट्रिया दौरा अतिशय ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुपांतरित करण्यात आलेल्या जिल्हा आणि प्रादेशिक रुग्णालयांना केंद्राकडून निधीचा पुरवठा होत राहील, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचं स्पष्टीकरण। कथुआ हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू, 20 अधिक जण चौकशीसाठी ताब्यात। आसामच्या 27 जिल्ह्यांमधील 14 लाखांहून अधिक लोकांना पुराचा तडाखा, मृतांची संख्या 84। आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेतील 3रा सामन्यात भारताचा 23 धावांनी विजय। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांच्याशी काल व्हिएन्ना इथं चर्चा केली। गुंतवणूक आणि व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पर्यावरण आणि हवामान बदल, सांस्कृतिक सहकार्य यांच्यासह द्विपक्षीय संबंधांबाबतच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली। उभय देशांच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या विविध विषयांवर दोन्ही नेत्यांनी मतं मांडली। लोकशाही आणि न्यायप्रक्रियेवरचा विश्वास हा भारत ऑस्ट्रिया संबंधांचा सबळ पाया असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं। नेहमर यांच्याबरोबर अतिशय अर्थपूर्ण चर्चा झाली आणि परस्पर सहकार्य वाढवण्याच्या नवीन शक्यताही या चर्चेमध्ये पुढे आल्याचं ते म्हणाले। हे संबंध धोरणात्मक दिशेनं पुढे नेण्याचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। ही युद्धाची वेळ नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आणि युक्रेन आणि पश्चिम आशियासह विविध संघर्षांबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांनी पायाभूत सुविधा, डिजिटायझेशन आणि पायाभूत सुविधांचा वेग या गोष्टींबाबत भारताचं यश थक्क करणारं असल्याचं मत व्यक्त केलं। मोदी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर होते आणि काल या दौऱ्याचा शेवटचा दिवस होता। काल मोदी यांचं व्हिएन्नामध्ये समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं। भारतीय नागरिकांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं। गेल्या 41 वर्षातला भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच ऑस्ट्रिया दौरा आहे। हा दौरा आटोपून पंतप्रधान आज सकाळी मायदेशी परतले आहेत। भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातले संबंध फक्त सरकारी पातळीवरचे नाहीत तर जनतेच्या सहभागानं ते दृढ झाले आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्पष्ट केलं। व्हिएन्नामध्ये भारतीय समुदायाशी ते संवाद साधत होते। भौगोलिकदृष्ट्या दोन्ही देश दूर असले तरी दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर साम्य असल्याचं त्यांनी नमूद केलं। लोकशाही दोन्ही देशांना जोडते असं ते म्हणाले। स्वातंत्र्य, समानता, विविधता आणि न्यायसंस्थेवरचा विश्वास यांच्या बाबतीत दोन्ही देशांमध्ये साम्य आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं नामांकित अर्थतज्ञांशी संवाद साधणार आहेत। आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत ते या अर्थतज्ञांची मतं आणि सूचना जाणून घेतील। अर्थतज्ञांसह नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि इतर सदस्यही या बैठकीत उपस्थित असणार आहेत। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होणार असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलैला अर्थसंकल्प सादर करतील। आज जागतिक लोकसंख्या दिन आहे। वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारी आव्हानं आणि संधी यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो। लोकसंख्येशी संबंधित समस्यांचं निराकरण करणं आणि शाश्वत भविष्यासाठी कार्य करण्याची आठवण या दिवसानिमित्त करून दिली जाते। 11 जुलै 1990ला 90 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रथम हा दिवस पाळण्यात आला। यावर्षीच्या दिनाची मध्यवर्ती संकल्पना कोणालाही दुर्लक्षित करू नका, सर्वांचा विचार करा अशी आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुपांतरित करण्यात आलेल्या जिल्हा आणि प्रादेशिक रुग्णालयांना केंद्र सरकारकडून निधीचा पुरवठा होत राहील असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी याबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून स्पष्टीकरण दिलं आहे। अशा 157 रुपांतरित वैद्यकीय महाविद्यालयांपैकी 108 यापूर्वीच कार्यान्वित झाल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे। सध्या देशामध्ये 706 वैद्यकीय महाविद्यालयं आहेत। भारताला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनांसाठीच्या तसंच इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या मोठ्या प्रमाणातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी PLI अर्थात उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे देशातील उत्पादन, रोजगार निर्मिती, आर्थिक विकास आणि निर्यातीमध्ये वाढ झाली असल्याचं दूरसंचार आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे। दूरसंचार विभागासाठी पीएलआय लागू केल्यापासून 3 वर्षांच्या कालावधीत या योजनेत 3,400 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित झाली असून दूरसंचार संबंधी उपकरण उत्पादनांनी 50,000 कोटी रुपयांचा महत्वाचा टप्पा पार केला आहे. या साहित्याची एकंदर निर्यात अंदाजे 10,500 कोटी रुपयांवर पोहोचली आहे आणि त्यातून 17,800 प्रत्यक्ष तर मोठ्या प्रमाणात अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती झाली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षितता यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकासांच्या धोरणांची दखल घेत 15व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते काल नवी दिल्ली इथं स्वीकारला. पुरस्कार स्वीकारताना मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्र कृषी क्रांतीचं जनक राज्य आहे. हा पुरस्कार राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा सन्मान आहे. शेतकऱ्यांचे कष्ट, मेहनत आणि मातीवरच्या प्रेमाची ही फलश्रुती आहे. आमच्या शेतकऱ्यांना अन्नदाता म्हणून मान दिला जातो आणि राज्य सरकारनं त्यांच्या हितासाठी सर्वोच्च प्राधान्य दिलं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. उडीद डाळींच्या भावामध्ये घट व्हायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालय आणि केंद्र सरकारनं सातत्यानं केलेल्या प्रयत्नांमुळे ही घट होऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या हिताला बाधा न आणता केलेल्या उपाययोजनांमुळे ग्राहकांसाठीच्या भावांमध्ये घट होऊ लागल्याचं केंद्रीय ग्राहक मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत उडदाचे भाव इंदूरमधल्या बाजारपेठेत 3.12% आणि दिल्ली बाजारपेठेत 1.8% कमी झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. उडदाचं लागवड क्षेत्र 5,37,000 हेक्टर झालं आहे. गेल्या वर्षी ते 3,67,000 हेक्टर होतं. राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कारांसाठी नामांकनं स्वीकारायला 15 जुलैपासून सुरुवात होणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत ही नामांकनं सादर करता येतील. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं ही नामांकनं सादर करता येतील. राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणजे 26 नोव्हेंबरला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. दुग्ध उत्पादक शेतकरी, दुग्ध विकास संघटना आणि इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. जम्मू आणि काश्मीरमध्ये कथुआ हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी 20 हून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. आज चौथ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर शोध सुरू आहे. या हल्ल्यात 5 जवानांना वीरमरण आलं होतं. घनदाट जंगलात अधूनमधून मुसळधार पाऊस आणि धुकं असतानाही कथुआ, भदरवा आणि उधमपूर भागात मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरू आहे. हा भूभाग अतिशय अवघड असून प्राणघातक हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी कसून शोध सुरू आहे. लष्कराचे एलिट पॅराट्रूपर्स, शोधपथकांना हेलिकॉप्टर आणि यूएव्ही निगराणी, प्रशिक्षित श्वान यांच्याद्वारे मदत करण्यात येत आहे. आसाममध्ये गेल्या 24 तासात पुरामध्ये आणखी 5 जणांचा मृत्यू झाला असून या हंगामात पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 84 पोहोचली आहे. 27 जिल्ह्यांमध्ये 14 लाखांहून अधिक लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. पूरस्थितीमध्ये थोडी आणखी सुधारणा झाली असली तरी 86 महसूल मंडळातल्या 2,500 हून अधिक गावं अजूनही पुराच्या तडाख्यात आहेत आणि राज्यभरात 39,000 हेक्टरपेक्षा जास्त पीक क्षेत्राचं नुकसान झालं आहे. ब्रह्मपुत्र, बुरडीहिंग, दिसांग आणि कुशियारा नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. भारतीय हवामान खात्यानं आसाममधल्या तुरळक ठिकाणी मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत इंग्लंडनं आज सकाळी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात नेदरलँड्सवर 2-1 असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. येत्या 15 तारखेला इंग्लंड आणि स्पेन दरम्यान जेतेपदाची लढत होईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेतला काल झालेला तिसरा सामना भारतानं 23 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे या मालिकेत भारतानं 2-1 अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार शुभमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं झिम्बाब्वेसमोर 182 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल यजमान संघाचा डाव 159 धावात संपुष्टात आला. बियॉन मायर्सनं सर्वाधिक 65 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरनं सर्वाधिक 29 बळी घेतले. मालिकेतला चौथा सामना 13 जुलैला होणार आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिएन्नात ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांच्याशी चर्चा. ऑस्ट्रिया दौरा ऐतिहासिक आणि अत्यंत महत्वपूर्ण झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रुपांतरित करण्यात आलेल्या जिल्हा आणि प्रादेशिक रुग्णालयांना केंद्राकडून निधीचा पुरवठा होत राहील. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचं स्पष्टीकरण. कथुआ हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू. 20 हून अधिक जण चौकशीसाठी ताब्यात. आसामच्या 27 जिल्ह्यांमधील 14 लाखांहून अधिक लोकांना पुराचा तडाखा. मृतांची संख्या 84 आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताचा 23 धावांनी विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.